मूड कसंही असू द्या, गाण्यांमुळे तो ठीक होतोच होतो. आकांक्षा आहे मी तुमच्यासोबत ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत मंदार जाधव सोबत. आणि मंदार, मला हेच विचारायचंय आता की जसं तुम्ही सगळेजण शूट करतायत आणि सगळं काम आता हळूहळू सुरू होत आहे, पण एक मेसेज तू आपल्या सगळ्या लिसनर्सला काय देशील प्रिकॉशन म्हणून?
नाही, अजूनही कोरोना व्हायरसचं संकट आपल्या पूर्ण जगभरात आहेच, त्यामुळे 3-4 महिने आपण लॉकडाऊन मध्ये होतो. अजूनही लॉकडाऊन चालूच आहे महाराष्ट्रात आपल्या आणि पूर्ण देशभरात, पण तरीही थोडी थोडी कामं सुरू झाली आहेत, काही सेक्टर्स ओपन झाले आहेत, आम्ही शूटिंगला सुरुवात केलेली आहे मालिकेच्या. पण सगळे प्रिकॉशन घेऊन आम्ही काम करतोय, सॅनिटायझेशन झालं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क लावून ऑलवेज काम करणं, तर या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतोय. आणि मी प्रेक्षकांना पण हेच म्हणेन की तुम्ही घराबाहेर पडू नका कामाशिवाय, आणि घरी राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, आणि ऑलवेज बाहेर गेला तर मास्क नक्की लावा.
नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच मंदार, आणि ऑल द बेस्ट तुला.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आकांक्षा.
गप्पा झालेल्या आहेत आपल्या आज मंदार जाधव सोबत. आणि जसं की त्यांनी सांगितलेलं आहे की काळजी घ्या, सुरक्षित रहा, हेच सध्या आपण सगळेजण करू शकतोय. सो सगळे रूल्स फॉलो करा. और हाँ, उसी के साथ एक और इम्पॉर्टेंट बात, इस रक्षाबंधन आपकी क्या तैयारी है मुझे पूछना ही था आपसे, क्योंकि मेनी ऑफ यू जो हर साल अपने भाई को राखी बांधने जाती थी, वो शायद इस बार ड्यू टू रेस्ट्रिक्शंस एंड फॉर एवरीवन सेफ्टी इन दिस कोविड कंडीशंस ना जा पाए. एंड आई नो कि ये जरा डिसअपॉइंटेड फीलिंग है, पर हैव यू एवर थॉट कि वो भाई जिन्होंने शायद जब से अपनी लाइफ देश के नाम लिखी है, जब से फौज ज्वाइन की है, वो खुशी खुशी हर त्योहार सरहद पर ही बिता देते हैं, बिना आपसे राखी बंधवाए, बिना कोई रक्षा का वादा किए हुए भी वो हर वक्त आपकी रक्षा कर रहे हैं. इसलिए इस रक्षाबंधन अपने ऐसे ही बॉर्डर ब्रदर्स के लिए रेड एफएम लाया है स्पेशल गिफ्ट, पॉपुलर बॉलीवुड सिंगर साशा तिरुपति की आवाज में रेड एफएम ओरिजिनल रक्षाबंधन स्पेशल. इसके साथ अपने बॉर्डर ब्रदर्स के लिए एक सैल्यूट भी तो बनता है ना. 93.5 रेड एफएम बजाते रहो.